आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अण्वस्त्र धमकीला भारत अजिबात भीक घालणार नाही, पंतप्रधानांचा परखड इशारा. दहशतवाद आणि व्यापार एकत्र सुरू राहणार नाही, पंतप्रधानांची स्पष्टोक्ती. भारत पाकिस्तान युद्धविरामाबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा परराष्ट्र मंत्रालयानं फेटाळला. आणि भारत पाकिस्तान तणावामुळे स्थगित केलेले आयपीएल सामने येत्या 17 तारखेपासून पुन्हा सुरू होणार. आता सविस्तर बातम्या. पाकिस्तानशी चर्चा झाली तर ती फक्त दहशतवादावरच होईल, पाकिस्तानशी चर्चा झाली तर ती फक्त पाकव्याप्त काश्मीरवरच होईल आणि हेच आमचं स्पष्ट धोरण आहे, असा परखड इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल संपूर्ण जगाला दिला. पाकिस्तानला टिकून राहायचं असेल तर त्यांना दहशतवादाची पाळंमुळं नष्ट करावीच लागतील. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होणार नाही, दहशतवाद आणि व्यापार एकत्र सुरू राहणार नाही, पाणी आणि रक्त देखील एकत्र वाहू शकत नाही, असा सज्जड इशारा पंतप्रधान मोदी यांनी दिला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलं, त्यानंतर प्रथमच पंतप्रधानांनी काल राष्ट्राला संबोधित केलं. एकीकडे प्रत्येक भारतीय नागरिकाला सुरक्षिततेबाबत आश्वस्त करतानाच त्यांनी पाकिस्तानला कठोर इशाराही दिला आणि संपूर्ण जगाला भारताची ठाम भूमिका ठणकावून सांगितली. दहशतवादाच्या विरोधात भारताची कठोर कारवाई यापुढेही सुरूच राहील, तसंच अणुहल्ल्याच्या धमकीला भारत अजिबात भीक घालणार नाही, असा परखड इशारा पंतप्रधानांनी दिला. भारतानं ऑपरेशन सिंदूर स्थगित केलं आहे ते थांबवलेलं नाही. पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताची नजर आहे. दहशतवादाला खतपाणी घालणारं सरकार आणि दहशतवादी संघटना आम्ही वेगवेगळ्या मानत नाही, असं ते म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरने आतंक के खिलाफ लढाई में एक नई लकीर खींच दी है, एक नया पैमाना न्यू नॉर्मल तय कर दिया है. पहला, भारत पर आतंकी हमला हुआ तो मुंह तोड़ जवाब दिया जाएगा. हम अपने तरीके से अपनी शर्तों पर जवाब देकर रहेंगे, हर उस जगह जाकर कठोर कार्रवाई करेंगे जहां से आतंकी जड़ें निकलती हैं. दूसरा, कोई भी न्यूक्लियर ब्लैकमेल भारत नहीं सहेगा. न्यूक्लियर ब्लैकमेल की आड़ में पनप रहे आतंकी ठिकानों पर भारत सटीक और निर्णायक प्रहार करेगा. तीसरा, हम आतंक की सरपरस्त सरकार और आतंक के आकाओं को अलग अलग नहीं देखेंगे. ऑपरेशन सिंदूर के दौरान दुनिया ने पाकिस्तान का वो घिनौना सच फिर देखा है जब मारे गए आतंकियों को विदाई देने पाकिस्तानी सेना के बड़े बड़े अफसर उमड़ पड़े. स्टेट स्पॉन्सर्ड टेररिज्म का ये बहुत बड़ा सबूत है. हम भारत और अपने नागरिकों को किसी भी खतरे से बचाने के लिए लगातार निर्णायक कदम उठाते रहेंगे.
ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय सैन्यानं 100 अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. पाकिस्तानला भारताच्या सीमांवर हल्ले करायचे होते, पण भारतानं पाकिस्तानच्या वायुसेनेच्या तळांवर नेमके आणि अचूक हल्ले करत ते नेस्तनाबूत केल्याचं मोदी यांनी सांगितलं. ऑपरेशन सिंदूर हे केवळ नाव नाही तर न्यायाची प्रतिज्ञा आहे. कोटी कोटी भारतीयांच्या भावनांचं प्रतिबिंब आहे, असं प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं. आमच्या माता भगिनींच्या कपाळावरचं कुंकू पुसण्याचा काय परिणाम होतो हे आता प्रत्येक दहशतवाद्याला आणि दहशतवादी संघटनेला कळून चुकलं असेल, असं पंतप्रधान म्हणाले. पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देश, प्रत्येक नागरिक, सर्व राजकीय पक्ष दहशतवादाविरोधी कारवाईसाठी एकत्र उभे ठाकले आणि जेव्हा राष्ट्रप्रथम या भावनेनं देश एकजूट होतो तेव्हा कठोर निर्णयही घेतले जातात आणि त्यांचे परिणामही दिसतात, असं मोदी म्हणाले. ऑपरेशन सिंदूर राबवण्यासाठी योगदान देणाऱ्या प्रत्येक घटकाला पंतप्रधानांनी वंदन केलं. आपल्या शूर सैनिकांचं हे शौर्य त्यांनी देशातील माता भगिनींना समर्पित केलं. भगवान बुद्धांनी आपल्याला शांतीचा मार्ग दाखवला आहे, मात्र शांती आणि समृद्धीकडे वाटचाल करण्यासाठी आणि विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारत शक्तिशाली असणं देखील आवश्यक आहे आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा या शक्तीचा वापर करणंही आवश्यक आहे, असं पंतप्रधान म्हणाले. भारताचा लढा पाकिस्तानशी नव्हे तर दहशतवादी आणि त्यांच्या कारवायांचा आधार असलेल्या त्यांच्या तळांविरुद्ध होता असं भारतीय वायुदलाचे हवाई संचालन महासंचालक एअर मार्शल ए के भारती यांनी काल स्पष्ट केलं. पाकिस्तानी सैन्यानं हस्तक्षेप करून दहशतवाद्यांना मदत केली ही दुर्दैवी गोष्ट आहे, त्यामुळे भारतीय सैन्यदलांना त्याला योग्य प्रत्युत्तर देणं एका अर्थानं भाग पडलं असंही एअर मार्शल भारती यांनी सांगितलं. ऑपरेशन सिंदूर संदर्भात दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ऑपरेशन सिंदूर राबवत असताना भारतीय सेनादलांकडून पाकिस्तानातील नागरी वस्ती आणि लष्करी ठाण्यांचं कमीत कमी नुकसान होईल या दृष्टीनं कशी खबरदारी घेण्यात आली याबद्दलही भारतीयांनी तपशीलवार माहिती दिली. भारतीय सैन्यदलांच्या एकीकृत हवाई संरक्षण प्रणालीचीही भारतीयांनी माहिती दिली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या शनिवारी झालेल्या शस्त्रसंधीनंतर काल डीजीएमओ स्तरावरील चर्चा झाली. या चर्चेत दोन्ही बाजूंच्या सैन्याकडून बंदुकीची एकही गोळी झाडली जाता कामा नये तसंच एकमेकांविरुद्ध कोणतीही आक्रमक कारवाई केली जाऊ नये यावर सहमती झाल्याचं भारतीय लष्करानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. सीमेवरील सैन्य कमी करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्यालाही दोन्ही देशांच्या लष्करानं संमती दर्शवली आहे. दरम्यान सीमावर्ती भागात एवढ्याच शत्रूचं कोणतंही ड्रोन आढळल्याची माहिती नाही, परिस्थिती शांत आणि पूर्ण नियंत्रणात आहे असं भारतीय लष्कराकडून सांगण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांशी आपल्याला मोठ्या प्रमाणात व्यापार करायचा असल्यानं त्यांच्यात होऊ घातलेला संघर्ष आपण थांबवल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा भारतानं फेटाळून लावला आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात 9 मे रोजी झालेल्या चर्चेत व्यापाराचा कोणताही संदर्भ नव्हता असं परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी स्पष्टपणे सांगितलं. ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी 8 आणि 10 मे रोजी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि 10 मे रोजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशीही चर्चा केली. या कोणत्याही चर्चेत व्यापाराचा कोणताही संदर्भ नव्हता असंही या सूत्रांनी सांगितलं. दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीवर सहमती व्हावी यासाठी भारत आणि पाकिस्तानसोबत आपण भरपूर व्यापार करू असं आश्वासन दिल्याचं वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत केलं होतं. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आजपासून 11 दिवस संपूर्ण देशभर तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. मोदी सरकारचं खंबीर नेतृत्व आणि सैन्यदलांचं शौर्य लोकांपर्यंत पोहोचवणं हा या तिरंगा यात्रेचा उद्देश आहे. येत्या 23 तारखेपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार असून त्यामध्ये सैन्यदलांचे निवृत्त कर्मचारी तसंच सामाजिक कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत. जम्मू आणि काश्मीर सरकारनं जम्मू तसंच काश्मीर विभागाच्या काही जिल्ह्यांमधील शाळा आणि महाविद्यालयं आजपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या शिक्षण मंत्री सकीना इटू यांनी समाजमाध्यमांवरील पोस्टद्वारे ही माहिती दिली. सीमा भागातील शैक्षणिक संस्था मात्र विद्यार्थ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे स्थगित करण्यात आलेले आयपीएल क्रिकेट सामने या महिन्याच्या 17 तारखेपासून पुन्हा सुरू होणार आहेत अशी घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयनं केली आहे. गेल्या 9 मे रोजी भारतानं ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर आयपीएलचे सामने स्थगित केले गेले होते. स्पर्धा पुन्हा सुरू झाल्यानंतर पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात बंगळुरू इथल्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. मोहाली किंवा धरमशाला इथं कोणतेही सामने न खेळवण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे. बिहारमध्ये सुरू असलेल्या 7व्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची घोडदौड सुरूच आहे. पदक तालिकेत महाराष्ट्रानं अव्वल स्थान कायम राखलं आहे. महाराष्ट्रानं 38 सुवर्ण 26 रौप्य आणि 25 कांस्य अशी 89 पदकांची कमाई केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अण्वस्त्र धमकीला भारत अजिबात भीक घालणार नाही, पंतप्रधानांचा परखड इशारा. दहशतवाद आणि व्यापार एकत्र सुरू राहणार नाही, पंतप्रधानांची स्पष्टोक्ती. भारत पाकिस्तान युद्धविरामाबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा परराष्ट्र मंत्रालयानं फेटाळला. आणि भारत पाकिस्तान तणावामुळे स्थगित केलेले आयपीएल सामने येत्या 17 तारखेपासून पुन्हा सुरू होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.